भाग पाचवा काईननी हाबेल उत्पत्ती यांना चौथा अध्याय एक ते सोळा वचन रोमकरास पत्र यांना तिसरावा अध्याय तेविसावं वचन आदाम आणि हवाला दोन पोर्या होतात आणि त्याचा मधला एक पोर्या काईन आणि दुसऱ्यांना नाव हाबेल होता आणि देव त्याला प्रसन्न होता पण काईनना देवला प्रसन्न होईना नाही त्यामुळे काईनला हाबेलना राग उना काईननी हाबेलला मारी टाका आणि काईनला देवनी शिक्षा देखील दिली देवला राग ये जेव्हा लोक पाप करता हा जवळन नाता देव समन थवाला पाहिजे पण पापमुळं बठा लोक देवनी भक्ती करायला पाहिजे पण देवपणी दूर जात हा